जय लघुजी लोकशाही अन्नभाऊ आपल्या आशीर्वादाने आणि साहित्य ज्ञान व मार्गदर्शनाने रसिक जनात उज्ज्वल भविष्याच्या रूपाला येण्यास प्रेरणा प्राप्त झाली. आपण आज कायम जरी आमच्यात नाही, परंतु आपला साहित्य बोध व आदर्श आम्हाला आणि आमच्या भावी पिढीला अविस्मरणीय आठवणी सदोदित वाद करत राहतील. मी आपल्या पदकमली सतमस्त होऊन आपल्या पुण्य स्मृतीला अंतःकरणपूर्वक आदरांजली वाहतो. जय रघुजी.
माझ्या रे अण्णा भाऊ.